करवीर विधानसभा मतदारसंघात महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून आज माजी आमदार चंद्रदीप नरके यांनी उमेदवारी अर्ज भरला. यावेळी अर्ज भरण्यासाठी जमलेला प्रचंड जनसमुदाय आणि गर्दी थक्क करणारी अशी होती. गेली 30 वर्षांहून अधिक काळ सामाजिक व राजकीय क्षेत्रात कार्यरत असलेले चंद्रदीप नरके हेच भावी आमदार असतील ही लोकांची भावना यावेळी पाहायला मिळाली. उमेदवारी अर्ज भरताना भाजपचे राज्यसभा खासदार माननीय धनंजय उर्फ मुन्ना महाडिक शिवसेनेचे माजी खासदार संजय मंडलिक, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील आसुर्लेकर, शिवसेनेचे उदय सावंतसो आदीजण उपस्थित होते. तर रॅलीवेळी भाजपा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर, महेश जोगळेकर, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजे खान जमादार, रिपाईचे जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे, गोकुळचे संचालक अजित नरके, एस आर पाटील कुंभी कासारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष राहुल खाडे, जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष पी जी शिंदे, यशवंत बँकेचे माजी अध्यक्ष एकनाथ पाटील, अरुण इंगवले, वीरेंद्र मंडलिक, मधुकर जांभळे, हंबीरराव पाटील यांच्यासह हजारो कार्यकर्ते उपस्थित होते.